और ऐसे ही कमरिया हिला हिला कर लड़का आता है लड़की के घर पे बारात लेकर और लड़की को ले जाता है. पण पहिल्यांदाच बुलढाण्याच्या शेगाव मध्ये मुलगी गेली तिची वरात घेऊन मुलाच्या घरी. ऐकले का कधी असं झालेलं? हिट्स 93.5 रेड एफएम पर जो मैंने यानी महक ने अभी आपसे कहा ना वो एकदम सच वाली बात है. 20 तारखेला हा विवाह सोहळा अगदी छान पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये बऱ्याचशा अजून गोष्टी झाल्या असतील, पण ही जी काही वेगळी गोष्ट होती ना की मुलगी वरात घेऊन गेली मुलाकडे, ती जास्त लक्षात राहिली. आणि वरातीतल्या सुद्धा बऱ्याच गोष्टी लक्षात राहतात ना. डान्स असो वरातीतला, नागिन डान्स असो, जमिनीवर लोळून लोळून केलेला डान्स असो, की मग लाईट गेल्यानंतर त्या जनरेटरच्या आवाजावरती सुद्धा बरेचसे लोक डान्स करतात, ते सुद्धा लक्षात राहत. तुम्हाला काय लक्षात राहिलंय, काय सांगणं स्वप्नीलच?
मी स्वप्नील बोलत आहे.
वरातीत डान्स केलाय का कधी?
वरातीत हा केला नाही मॅडम.
वरातीतल्या डान्सचे काय काय किस्से आठवतात? असं काहीतरी एकदम फनी किस्सा वगैरे झाला असेल ना तुझ्यासोबत?
नाही मॅडम, डान्स करत
डान्स करण्याच्या
आठवत नाही, लहानपणी गेलो मामाच्या लग्नामध्ये.
अच्छा, डान्स करायच्या काय काय अशा फनी तिकडचे किस्से असतात? काय काय प्रकारचे डान्स करतो बरोबर आतील?
हिपहॉप डान्स असे वगैरे वगैरे डान्स करतात लोक.
नागिन डान्स तिकडनं सुरू झालाय असं वाटत आहे का? तुला येतो की नाही नागिन डान्स?
नाही नाही.
मित्र कुणीतरी मित्रांनी वगैरे तरी केला असेल तुझ्या
ओळखीच्या? मित्र करत नाही मॅडम, गणपतीला शिवजयंतीला.
वरातीत लक्षात राहिलेला डान्स कुठला आहे यार? स्वप्नीलने तर सांगितलं आपल्याला की त्यांनी खूप लहानपणी केला होता असा छान नागिन डान्स वगैरे. पण आता रिसेंटली सुद्धा बरेचसे लग्न वगैरे निघतायत, तुम्ही सगळे लग्न अटेंड वगैरे करतायत, तर तुमच्या लक्षात राहिलेला असा छान डान्स कुठला आहे सांगा बरं? वरातीत झालेला किस्सा कुठला लक्षात राहिलाय तुमच्या? डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बस जाते रहो, मिस्ट्री का आंसर बताऊंगी थोड़ी देर में.